വാർത്ത സത്യവൃദ്ധ നഗരത്തിൽ
जीव सारखेपणा राहत्या ते चेतना का उपदेश लपिके नाही तो यावो तरी वाई नेणे आज्ञाची परशक्ती राजा जो असतो तो राजा आपल्या प्रत्येक सैनिकाला वैयक्तिक सांगत नाही रावो तरी राणू नेणे आज्ञाची करचक्र देणे पण त्याच्या आज्ञेने जे करचक्र आले मागत ते सगळं परिचक्र परतवून लावलं जात त्या चंद्रातून पूर्णपणे सिंधू चंद्र जेव्हा पूर्ण होतो तेव्हा पौर्णिमेच्या वेळेला सिंधीला सागर आला प्रती येते माझ्या भारताचे संविधान लोहो तरी सचेतन आणि सिंधू चिंतक लोहो चिंतक त्या लोह चिंतकाच्या केवळ संविधानामुळे केवळ साहचर्यामुळं लोखंडाचे कण हे सचेतन होतात ते लोक फिरेल तसे लोखंडाचे कण त्या सूर्यचंदू जनचेष्टरी या किंवा सूर्य उगवल्यानंतर सर्व लोक ग्रहण करण्यासाठी बाहेर पडतात आता मुख वेळ घेणं तिन्ही वर्षे पोषण तरी निरीक्षण पूर्वी देऊन दाखवून आपल्या तिलांचं पोषण किंवा दृष्टीने जशी करते मुख मेळे घेणं म्हणजे तिलांना आपलं पोषण करण्यासाठी काटेरीच्या स्तंभांना तेल लावायला लागत नाही ते दृष्टीच्या योगाने ती आपल्या तिलांचं जसं पोषण करते पाठा या आत्मसंगती ये शरीर तर जीवत्वाचा होईल उपयोग जरा आत्म्याच्या संविधानामुळे आत्मसंगतीमुळे आत्मसंगती ये शरीर आत्मसंगतीमुळं या शरीरामध्ये सजीवत्वाचा होईल उपयोग जरा सजीवत्व म्हणून जी काही गोष्ट आहे त्या सजीवत्वाचा जराच्या ठिकाणी देखील प्रत्यय येतो म्हणजे ती येते कीर्तना भूमिते काही अर्जुना आता भूती विधंतना म्हणजे आहे ते का सरळ अर्थ काय आहे तो अर्थ आपण मानला आता असंगा साक्षी भूता लैंगिक चैतन्याची सत्ता ये नाम पंडित होता चेतन येथे असंग साक्षीभूत असा जो आत्मा आहे त्या आत्म्याला संग नाही तो देहाच्या मनाच्या बुद्धीचा आत वास करून जरी असला तरी देखील प्रत्यक्षतः देह मन आणि बुद्धी यांचा संघ त्याला नाही ते त्यांच्यापासून वेगळा साक्षी आहे ज्याचा पुली आकाशाकडून रश्मीकडे जगाचे स्पर्श ते तो संघ जशी काय म्हणजे ते तेथील त्यांनी आकाशगत असणारा सूर्य आपल्या रश्मीरूपी किरणांनी किरणांच्या हाताने सर्व विश्वाला स्पर्श करत असताना देखील तो संघ दोषांनी तो युक्त होतो असे ज्ञानेश्वर महाराज विचारतात त्याचं आत्मा देह मन आणि बुद्धी यांच्यामध्ये वास करत असताना तो संगीन झाल्यासारखं दिसतो देहाचा संघ त्याला जडलेला आहे असं दिसत पण तो संघ जसा ते कसा आत्मा मुळात एक तुझ्या चार रांगा झाल्या पाहिजे तो शेवटी तीन मुलामुळं सगळं हे झालं थोडे कमी आहे. Yes, we can. तिथे देव मंदिर आणि बुद्धी याच्या आत राहणारा तो एक संघार, मात्र तो संधी झाल्यासारखा दिसतो. जसा खटी तांबड्या रेल्वेवर ठेवल्यानंतर तांबड्या रंगाचा दिसतो, जर केसाची ठेवला तर त्या केसामुळे केवळ तो भुगमल्या सारखा दिसतो. याचं कारण तो त्या केसावर ठेवलेला आपल्या तांबड्या अथवा निळ्या रेल्वेवर ठेवलेला तर तो तांबड्या अथवा निळ्या रंगाचा असा जसा दिसावा तसा आत्मा देहाच्या मनाच्या बुद्धीच्या संगतीने त्या संगतीमध्ये अडकल्यासारखा असा दिसतो. वस्तुतः अवसर आता हा संघा साक्षी होता. तसंच जे क्लेश होता ते क्लेश देखील देहाला होता, क्लेश होता ते मनाला होता, क्लेश होता ते बुद्धीला होता. आपल्याकडून वस्तुतः क्लेश पोचत नाही पण साधल्यामुळं त्याच्यातून एकरूपत्व साधल्यामुळं त्याचे क्लेश आत्म्याला झालं झाले असं दिसतात. आणि सामान्यत संतांचा आग्रह सोडून घेऊ आपण, सामान्यत देखील जेव्हा हे क्लेश सहन होण्याचे होतात तेव्हा आता हा देह पडला तरी चालेल असं मनुष्य म्हणायला म्हणजे जो देही असतो वेगळा असतो, जो खरा साक्षीभूत असतो तो असं म्हणायला देखील सुरुवात करतो की आता मला हे जीवन नको झालं, आता मला हे क्लेश सहन होत नाही, आता कष्ट सहन होत नाही, आता देह पडला तरी चालेल. म्हणजे ज्या देहाला इतकं महत्व देऊन त्यांनी जपलेलं होतं तो देह आता पडला तरी चालेल असं देखील जो म्हणतो, कारण मुळातच तो साक्षी आहे. त्यांनी साक्षीने चुकल्यामुळं प्रसंगी अबोधामुळं तो देह मनबुद्धीच्या व्यापारामध्ये व्यवहारामध्ये रमला असं जरी दिसलं तरी तो मुळातच साक्षी आहे असं असल्यामुळं देव मनबुद्धीपासून तो मुळातच अलिप्त असलेला साक्षीभूत असा काहीही झालं तरी वेगळाच राहतो. या आत्म्यावर शुद्ध स्वरूप आत्म्यावर जेव्हा अशा रीतीने संघ जडल्यामुळे देहाचा मनाचा बुद्धीचा संघ जडल्यामुळे जे परिणाम होतात त्या परिणामांमुळे तो वस्तुतः नित्य मुक्त असताना आपल्या स्वतःला बद्ध समजायला लागतो. निर्जीव मज बंधन मज आहे जन्म मरण अशा प्रकारचा अबोध त्याला प्राप्त होतो आणि त्या अबोधामुळे तो जन्म आणि मरण याच्या फेऱ्यांमध्ये आपल्या स्वतःला तोपर्यंत ओळखत नाही. आपण कृसंग आहोत, साक्षी आहोत, आज आहोत, अमर आहोत, तोपर्यंत फिरत राहू. आता एक रंगा साक्षीभूता देही चैतन्याची जे सत्ता असंग साक्षीभूत असा आत्मा त्या आत्म्यामुळं देहाच्या ठिकाणी देखील एका प्रकारे चैतन्याची सत्ता उमटते. मी मानव चंडी सुद्धा चेतना येथे ज्ञानेश्वर महाराजांनी आणि भगवंतांनी देखील आत्मा आणि इथे सांगितलेली चेतना याच्यामध्ये भेद केलेला आहे. हे सांगण्यासाठी मी इतक्या विस्ताराने तुमच्याशी बोलतो आहे. असंग साक्षीभूत असा वस्तुतः आत्मा असताना त्याच्या संविधानामध्ये देहाच्या ठिकाणी जी चेतना अंतरते त्या चेतनेला तिचा विकार म्हटलेला ती मूळ चेतना नाही, मूळ चैतन्य नाही. जी सेवा तरी न मनोभावे हो, मन माझे गोविंदी रंगले हो, नवसिये माझे नवसिये चित्त चैतन्य चोरुनी मुंडे हो. चित्त चैतन्याने चोरून न जाता चित्त नाही केवळ चैतन्य शिल्लक पुरलं, आत्मतत्व शिल्लक पुरलं. या वर्णनामध्ये चैतन्य म्हणून आत्म्याचं वर्णन केलेलं आहे, आत्म्याचा निर्देश केलेला आहे, ते चैतन्य मिळालं आणि चेतना म्हणून सांगितलेला विकार क्षेत्राच्या ठिकाणी ते मिळाला, तो एकमेकांपासून ते मूळ चैतन्य आहे. त्या ते मूळ चैतन्य असंगार साक्षीभूत असा त्या मूळ चैतन्याच्या संविधानामुळे त्याच्या आणि देहाच्या संविधानामुळं देहाच्या ठिकाणी इंद्रियांच्या ठिकाणी मनाच्या ठिकाणी बुद्धीच्या ठिकाणी जी चेतना जी प्रेरणा निर्माण होते त्या प्रेरणेला विकारजन्य अशा प्रेरणेला ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंतांनी क्षेत्राचा विकार म्हणून सांगितलेला बघा ते त्यामुळे त्याचं कसं वर्णन करतात. जे मृत्यूंनी केशवरी उभी जागे शरीरी ही चेतना तर साक्षीभूत आहे प्रसंग अशी आहे. तर मग आपल्या नस काढताना जर थोडं अधिक कापलं गुन्हावी लागलं तर मग त्या तिथलं दुःख निर्माण होत. पायाचं नस कधी कधी त्याला तेव्हा पायाच्या नसाला असा म्हणजे लहानपणी केस वगैरे लागल्यामुळे तो वाढताना अशा वेळेला ते जर अधिक वाढलं तर पांघरून वगैरे त्याच्यामध्ये सारखं सापडून पांघरुणामध्ये ते नख सापडून जाम देखील येतं अडचण निर्माण होईल. याचा अर्थ जी असंग अशी सत्ता आहे निम सत्ता निम चैतन्य ज्याचा देहाशी संबंध नाही त्याच्या संविधानामुळे देहाच्या ठिकाणी देखील एक चेतना निर्माण झाली. दात दुखत असणार मी मध्ये एक व्यंगचित्र असं पाहिलेलं होतं की एका डेंटिस्टच्या खुर्चीवर आपण घेतल्यानंतर जेव्हा ती खुर्ची वरवर करतात आपण थोडं थोडं असं वर जातो थोडं अनस्टेबल असं होतं. दिवे वगैरे आज सोडून पेशंट बसलेला असतो आणि एक अत्यंत विकट असा हास्य करत तो त्यांचं म्हणतो त्या पेशंटला असं विचारायचं आहे की दंत वैद्यकीय व्यंगचित्र देखत नाही काय तिथं ती चेतन आहे ना तो रिट कॅनरिंग करून घेतलं तर सुरुवातीला विशेष काही वाटलं नाही. स्त्री तिथली काढून टाकताना तो कंप्युटर टोटल त्यांनी त्याचं सांगत होत की तुम्हाला दुखायला लागलं की त्यांनी तो मशीन चालू केलं आणि म्हणजे त्याच्यानंतर पुढे माल लगेच समजेल की या ठिकाणी तुम्हाला दुखतंय थोडी सवड देऊन दुसरी बाजू तो कुठेतरी तो करतो. तर आज आमची एक वेदना निर्माण होते त्या वेदनेचा आपल्याला जो प्रत्यय तो या चेतनेमुळे येतो. नखवली केशवरी ही जागे शरीरी अशा प्रकारे सर्व ठिकाणी ही चेतना काम करीत असते जागृत असते अत्यंत जागृत आहे. जे तिन्ही अवस्थान तरी पाळत आहे ना आणि तिन्ही अवस्थांमध्येही काम करत असते हे विशेष फक्त जागृतीमध्ये ती चेतना असते असं नाही जागृतीमध्ये असते स्वप्नामध्ये देखील आहे आणि सुषुप्तीमध्ये देखील आहे. स्वप्नामध्ये देखील जे वर्तन चालू असतं स्वप्नावस्थेमध्ये तेव्हा या चेतनेचा पुरेपूर अनुभव आपल्याला येतो. स्वप्नामध्ये देखील मान अपमान करत हा या चेतनेचा आणि कोणाकोणाला स्वप्न करतात की आपण आपल्या घराच्या
त्याने इथून खाली पडतो आहोत. एखादं स्वप्न पुन्हा पुन्हा पडतो, घराच्या गॅलरीतून खाली पडतो आहोत आणि आपल्या कमाणी आपण केलं असं स्वप्न पडतं. तेव्हा आपण कधी पडताना भीती वाटणं हे काही वेळेला होत म्हणत नव्हे, तर शरणाच्या भीतीने काही ते लोक जागे होतात आणि जागे झाल्यानंतर देखील भीती काय म्हणतात. त्याची हकीकत सांगितली. शिष्यांना म्हणाला त्याच्या साधूकडे शिष्य रोज सकाळी जात असत, कसे ते सकाळी त्याच्याकडे गेले तर हे अगदी खिन्न होऊन बसले. चेहरा तेव्हा लोकांनी त्या साधूला असं विचारलं की आपण इतकी खिन्न का? तेव्हा तो साधू म्हणाला की काल रात्री झोपेमध्ये मी एक स्वप्न पाहिलं. काय स्वप्न पाहिलं? तर मी झोपेमध्ये असे पाहिलं की मी सिंहासनात बनलेलं आहे असं मी स्वप्न पाहिलं. असं म्हणून साधू व्यक्त करतो. तेव्हा शिष्यांना समजेना की सिंहासनात झालेले आहोत आपण असे स्वप्न पाहिलं तर याच्यात एवढं चिन्ह होण्यासारखं काय? त्यांनी तसं साधूंना विचारलं. तरी साधू म्हणाले की आता मला हा प्रश्न पडलेला आहे की माझं जे जीवन आहे ते फुटपाथऱ्याचं स्वप्न तर नव्हे. जसं मला स्वप्न पडल्यामुळं फुलपाखरू दिसलं, तसंच फुलपाथऱ्याला स्वप्न पडल्यामुळं आपलं काही कामगार आहे. सर्व मी चिंतित झालेला आहे. त्यांनी तुला काढून घ्यायचं ही जी चेतना आहे, ही जी प्रेरणा आहे, ही प्रेरणा स्वप्नामध्ये देखील चालू असते. आणि सुषुप्तीमध्ये देखील, गाढ निद्रेमध्ये देखील ही चेतना काम करत असते. या चेतनेच्या अधिष्ठानावर ही चेतना जागी आहे म्हणून झोपेतून सुटल्यानंतर मनुष्य म्हणून लागतो की आहा काय गाढ झोपलेलो होतो. इतका वेळ गेला तर मला काही कळलं नाही, खूप बरं वाटलं असं मनुष्य म्हणतो. इतका वेळ गाढ अशी जी निद्रा लागलेली होती त्या निद्रेमध्ये मला काहीही कळलं नाही हे कसं बरं पाहिजे? मनाने बुद्धीने मी संपूर्णपणाने झोपलेलो होतो. झोपे विचार अजिबात चालू नव्हते हे कळणारा कोणते तिथं सांगा. त्याच्या अधिष्ठानावर कळलं की मला काहीही कळलं नाही. तसंच मला खूप बरं वाटलं असं जेव्हा तो म्हणतो की इतकी छान झोप झाली की खूप बरं वाटलं, तेव्हा शास्त्र असं सांगतं की ज्या गोष्टीची स्मृती आपल्याला होते त्या गोष्टीचा अनुभव असल्या तरी स्मृती होत नाही असं शास्त्र सांगतं. तुम्हाला ज्या ज्या गोष्टींची स्मृती होते तर त्या गोष्टी तुम्ही काही ना काहीतरी पद्धतीने अनुभवते. तुमच्या कानावर शब्द तरी आलेले असतात, तुम्ही त्या विषयांचं प्रेरण केलेलं असतो, सोहळा घेतलेला असतो, तुम्ही कधीतरी अगदी कधीतरी म्हणजे कैक वर्षात असलेल्या अशा गोष्टी एकदम स्मृती म्हणून जाग्या होतात. याचं कारण म्हणून की त्याचा पूर्वानुभोग कधीतरी पूर्वभोग कधीतरी झालेला आहे म्हणून स्मृतीमध्ये त्या गोष्टी जाणार होत्या. ज्या अर्थी सुषुप्तीमधल्या मनुष्य मला खूप बरं वाटलं असं म्हणतो त्या अर्थी जागे झाल्यानंतर त्याला मिळालेल्या समाधानाची त्याला स्मृती होते त्या अर्थी समाधान घेणारा कोणीतरी त्या ठिकाणी जागा होता म्हणून त्याची स्मृती त्याला येते. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात नखळी केशवरी ही जाणेश्वरी ही अवस्थान तरी भारत तिनेही अवस्थांमध्ये ती चेतना समानत्वाने काम करतात. मन बुद्ध्यादी आघोडी जीवतेनी सर्वतरी मन बुद्धी या सर्व गोष्टींना आधी म्हणजे सर्व इत्यादी मन बुद्धी चित्त अहंकार अंतःकरण या सगळ्या गोष्टी मन बुद्ध्यादी आघोडी जीवतेनी सर्वतरी त्या चेतनेमुळे मनाला कौतुकी आहे. खरंच तुझ्या चेतना आणि आत्म्याची चेतना आत्मा असल्यामुळं आत्म्याच्या संविधानामुळं आत्म्याची चेतना असल्यामुळं मनाला कौतुकी आहे. याचं कारण मुळातच नित्य नूतन आहे. देवी जैसेचा स्वरूप तुझे तिथे नित्य नूतन होते. ही जे गीता तेथे अरुण म्हणजे नेहमी देवी जैसेचा स्वरूप तुझे स्वतः आदिनाथ शंकर पार्वतीला म्हणतात जसं तसं स्वरूप नित्य नूतन सौंदर्ययुक्त चौटवी असं हे गीता तत्व चौटवी नित्य नूतन सौंदर्ययुक्त असं आहे. तसा आपल्या देखील नित्य सौंदर्ययुक्त सदा कायम करणारा कौटुंबिक असा आहे. आणि आत्मा तसा असल्यामुळं मनाच्या ठिकाणी देहाच्या ठिकाणी बुद्धीच्या ठिकाणी अंतकरणाच्या ठिकाणी चित्ताच्या ठिकाणी जी चेतना आहे ती चेतना देखील कौटुंबी बनावी अशी चेतना आहे. नाहीतर ती तशी चेतना मिळाली म्हणजे अत्यंत दुःखामध्ये असणं किंवा नैराश्य असणं हा विचारच करणार नाही. अत्यंत कमकुवत असा मनुष्य आत्महत्येच्या मागे लागतो. अत्यंत कमकुवत असा मनुष्य नाहीतर एवढी ही चेतना सदैव जीवनाची प्रेरणा तुम्हाला देत राहते. कधीही आत्महत्येबद्दल तुम्ही उद्युक्त होत नाही. याचं कारण हे की ती चेतना मनाला देहाला बुद्धीला चित्ताला अंतर करणारा सदैव कौटुंबिक अशी प्रेरणा. मी असं ऐकलं की एक पाश्चात्य मानसशास्त्रज्ञ निराकारवादी दुःखवादी असे मानसशास्त्रज्ञ त्यांनी त्याच्या उत्तम जीवनामध्ये आत्महत्येचा मोठा पुरस्कार दिला. उत्तम जीवन म्हणजे साधारणपणे 39-40 वर्षांच्या पुढे आत्महत्येचा त्यांनी पुरस्कार दिला. त्यांनी असं सांगितलं की जीवन हे इतकं दुःखपूर्ण आहे की जीवन जगण्यामध्ये त्यांच्यावर जगण्यामध्ये काही राहत नाही असं त्यांनी प्रतिपादन केलं. त्यामुळे आत्महत्या करणं हा मार्ग प्रशस्त आणि तो अवलंबावा असं त्यांनी लिहिलं अशी त्यांनी व्याख्यानं दिली. तो स्वतः मात्र 85 वर्षांचा होऊन गेला. त्याला अगदी शेवटी शेवटी व्याख्यानाला गेल्यानंतर विषय मांडल्यानंतर लोक विचारत असत की तुम्ही सांगता की जीवन दुःखपूर्ण आहे आणि आत्महत्या जर कोणी एखाद्यानी केली तर ते मुळीच पाप नाही असं तुम्ही सांगता आणि तुम्ही एवढं कसं काय करणार तुम्ही आत्महत्या का केली नाही तर त्यांनी असं सांगितलं की जीवन हे बेकार आहे हे मला समजलेलंच आहे. जीवनामध्ये अर्थ नाहीये हे मला समजलेलंच आहे. जीवन अत्यंत निरर्थक आहे. जीवन निरर्थक आहे हे मला समजलेलं आहे तर त्या निरर्थक जीवनाला मारायचं कसं कसं करता मारायचं राहुलच काय राहतायचं म्हणून मी आत्महत्या केली जाते. मी जरी लोकांना सांगत असलो तरी देखील जे निरर्थक आहे त्याच्यामुळे काही अर्थ नाही त्याला मारून तरी काय अर्थ म्हणून मी जगलो एवढं. मनबुद्ध्यादी आघळी जिये त्यांनी कवटम कसं असे सल्ले देणारी मंडळी असतात अतीत मुझे ऐसे चलने देना है जिसका कि आप उनका मुख झालो जा जाऊँ आज तक मैं भाग पता चल रहा है आत्मा क्या कहा तुझी बदली झाली तू राजीनामा देता असं सांगणं बदलाय जसं लोक असतात तसा हा आधारभूत सल्ला आत्महत्या करा लोक ते जीवन हे इतकं वाईट आहे की त्या वाईट जीवनाला ते मुळातच जर इतकं वाईट असेल जगणंही वाईटच आहे आणि आत्महत्या करणं हे चांगलं आहे पण वाईट जीवनाला मानण्यात तरी अर्थ काय चांगलं ते सांगतो कसं म्हणून मी राहील कुठून तरी ही जी चेतना आहे ही चेतना आहे तुम्हाला जगण्यासाठी प्रेरणा देत असते मनाला एवढी प्रेरणा असते बघा तुमच्या मनासारखं कधी काही झालंय असं काही घडलंय का मनासारखं सगळ्या गोष्टी मनासारख्या आहेत आणि सगळ्यांना मनासारख्या गोष्टी होतात असं कुणालाही वाटत नाही तरी देखील मन विजयाबद्दल उभारित देत इंद्रियापण फटताना आपण कायम पाहतो पाय दबले आता मी काम होत नाही काम करत नाही जेवण देऊन बनलो पहाड अडवी करतात माणसं की आता याच्या पुढे तुम्ही म्हणता तुम्हाला कळतं की कळत नाही असं म्हणून पाण्यावर अडवी करतात आता अजिबात पुढे जुळणार नाही असं म्हणून तरी देखील काही एक पाच सहा सात तास गेले की पुन्हा पुरवठा करायला ही जी टवटवी आहे ही टवटवी आपल्या चैतन्यामुळे केवळ मिळालेली आहे हे जे चैतन्य काम करणार आहे प्रत्येक भोगानंतर शिव निर्माण होणार आणि प्रत्येक भोगानंतर त्या भोगातलं वैयर्थ हे जाणं प्रत्येक भोगानंतर किंचित अपराधा ही भावना अशी देखील निर्माण होते पण ती भावना संपून जाते काही काळाने पुन्हा भोगाकरता प्रवृत्त आमच्या ऑफिसमध्ये एक दुरस्त आहे त्यांना इतका सिव्हिअर डायबिटीस होता त्यांची बायको त्यांना डब्यामध्ये अगदी तन्नाचे योग्य असा आहार देत आहे ते सगळ्यांमध्ये बसत असत आणि कोणाला तरी बोलवत असत आज या सुताराने डबा आणला नाही पण घेऊन टाक माझा डबा म्हणा माझा डबा घेऊन जा नाही संपव काही मार्केला अक्कल देणाऱ्या आणि इतरांच खाली ते म्हणाले चांगलं वाटत जीवन जगण्याच्या करता देखील एक चेतना एक प्रेरणा आनंदाची सदैव ओढ अशी माणसाला असते आणि ती सर्व इंद्रियांमध्ये असते मनामध्ये असते बुद्धीच्या ठिकाणी असते या चेतनेमुळं म्हणजे आत्म्याच्या केवळ संविधानामुळं मनाला एवढी चेतना मिळते बुद्धीला एवढी चेतना मिळते आणि जर आत्मा अजून गेला तर मग याच्यातली कोणतीच गोष्ट शिल्लक राहत नाही इंद्रिय इंद्रिय म्हणून राहत नाही वर करणी इंद्रिय न पाहणाऱ्या डोळ डॉक्टराच्या डोळ्या वर करून डोळ्यात बॅटरी टाकतात अगदी जवळजवळ बॅटरी घेतात की काही आहे का ते पाहण्यासाठी आणि म्हणतात काही नाही नकळी पेचवरी उभी जागे शरीरी जे तिन्ही अवस्थांतरी पालते ना जागृती स्वप्न सुषुप्ती या तिन्ही अवस्थांमध्ये ती बदलत नाही मन बुद्ध्यादी आदोही जिये ते तवतरी प्रकृती वन माधवी सदा तिथे प्रकृतीरूपी वनामध्ये असणारा हा वसंत आहे कोण चेतना त्या चेतनेमुळं प्रकृतीच्या ठिकाणी सदा तत्पणी अशी दिसते. जनाजली अंशी राहते जे चरिती ते चेतना दा तुझी लटिके नाही. जड आणि अजड अशा देहाच्या अंशाच्या ठिकाणी ती राहते. म्हणजे असं समजू नका की ती चेतना जे अत्यंत स्थूल असे अंश आहेत देहाच्या ठिकाणी त्या ठिकाणी काम करत नाही असं समजू नका. जे अजड म्हणजे मनबुद्धी इत्यादी असे त्यांच्या ठिकाणी जर ती चेतना काम करते तर देहाच्या ठिकाणी देखील ती काम करते. तुमचा घेतला ते देह जड आहे ना, पण त्या चेतनेला हे समजत की चिंता घेतला बुद्धिमान केलं तर खरं जगाला बुद्धुल्या होण्याचं काय कारण. पण जगाच्या ठिकाणी देखील मुलं केल्यानंतर एक विशिष्ट भावना निर्माण होत. मनुष्य हसतो, विनोदाने हसतो, तसा बुद्धुल्या केल्यानंतर देखील हसतो. म्हणजे विनोद समजणं हे ज्या बुद्धीचं काम आहे तर तसंच काम देहाला हात लावल्यावर देखील होतं. कारण ती चेतना जसं विनोदामुळे बुद्धीच्या ठिकाणी जसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हृदयी क्रिया दिया गुटकुलिया होता, जसं आपली हृदयात तरी बुद्धुल्या करावं तर तसं एखादी गोष्ट ऐकल्यानंतर अगदी बुद्धुल्या झाल्यासारखं असं हसू येत. मी नुकतंच म्हणजे अशी गमतीशीर विधान आहे तर खरंच खूपच हसू येत. पुनर्जन्म या विषयावर विनोदन व्याख्यान मी वाचवतो तर विनोदांनी असं म्हटलेलं की विज्ञानाने ते अजून विज्ञानाला सिद्ध झालेलं नाही म्हणून पुनर्जन्म नाही असं म्हणायची माझी काही लावायला नाही. कारण विज्ञान कधी काही गोष्ट सिद्ध करेल तरी ते आत्ताच सिद्ध करायला पाहिजे असं मला वाटत. कारण कित्येक गोष्टी विज्ञानामध्ये कालांतराने सिद्ध झालेल्या आहेतच, तर तशा प्रकारे पुनर्जन्म ही गोष्ट देखील विज्ञानाच्या कक्षेमध्ये कदाचित कालांतराने सिद्ध होईल म्हणून विज्ञानाला ती गोष्ट मान्य नाही म्हणून मी ती अमान्य करू इच्छित नाही. मला खरंच हसू आहे. ते म्हणाले की माझ्या वैयक्तिक बाबतीत देखील पुनर्जन्म असावा असं मला वाटतं. मला अगदी लहानपणापासून असं वाटत असेल की याचा आधीचा जन्म माझ्या बंगाल प्रांतामध्ये झालेला असणार असं मला तीव्रपणाने वाटत होतं. अगदी लहानपणापासून माझी ही प्रेरणा आहे की माझा याच्या आधीचा जन्म बंगालमध्ये झाला असणार. मला या गोष्टीला कोणताही आधार नव्हता, पण मी सर्व भारत फिरलो आणि जेव्हा मी बंगालमध्ये गेलो तेव्हा इतर भाषांच्या तुलनेने बंगाली भाषा मला चक्कन आत्मसात झाली. त्यावरून माझा विश्वास बसला की मी आधीच्या जन्मामध्ये बंगाल प्रांतामध्ये जन्माला आलेलो होतो. आपल्याला हसू येतो ते पण मला हसू येतो. आपल्याला जी गमत वाटते तर ती चेतनेमुळे वाटते. त्यांनी आता म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये की सिनेमाचं एवढं आकर्षण मला लहानपणापासून नाही, तथापि देवबा शहरामध्ये असताना एकदाच मित्राच्या आग्रहावरून मी सिनेमाला गेलो. मी गेलो ते सतरंजी घेऊन गेलो आणि तिथं मी दार झोपलो, दाराडून झोपून गेलो. त्याच्यावरून मी असा निष्कर्ष काढला की सिनेमा वगैरे या गोष्टींपासून जो काही धोका आहे, जी हानी आहे, ती हानी मी आधीच्या जन्मामध्ये पुरेपूर अनुभवलेली आहे म्हणून या जन्मामध्ये माझी अनुभव आहे. बघा, तुमच्या चेतनेला हसू आहे, विकुल्या झाल्यासारखं हसू येतं. त्यांनी असं म्हटलंय की पुनर्जन्म मला काम आणावासा वाटतो कारण तंबाखू बिडी दारू या गोष्टीचं मला कधीच आकर्षण वाटलं नाही. याचं कारण पूर्वजन्मामध्ये याचे धोके मी पुरेपूर सोसलेले आहेत आणि त्यामुळं माझ्या बुद्धीला त्याचे चटके बसलेले आहेत, जीवाला त्याचे चटके बसलेले
आहेत.
म्हणजे याच्यातला विभाग जरी आणि पुनर्जन्म सिद्ध करणं न करणं हे कसं अवघड आहे. विज्ञानाला ते मान्य नाही तरी मी मान्य करेन असं ते म्हणतात. या सगळ्या त्यांच्या ज्या बोलण्याची विधान करण्याची पद्धत आहे त्यामुळं आपल्याला मौज वाटते आणि आपल्याला हसू येत. तेच हसू शरीराला हात लावल्यावर देखील येत. जडाजडी अंशी रहाटे जे सरीसी ते चेतना त्या तुझी लटिके नाही ते चेतनेमुळं. काही काही लोकांना नुसते एखाद्या शब्दाने डोळ्यात पाणी येतो, विशेष करून मुली वर्गाला कोणता शब्द त्यांना कधी लागला आणि एकदम त्यांच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं हे काही कळत नाही. चेतन ही गोष्ट चेतने मुळात नाही. रागो परिवारून येणे आज्ञाची परचक्र घेणे का चंद्रातेने पूर्णपणे सिंधू भरती नाना भामकाचे संविधान लोहो करी सचेतन का सूर्य समजू जनचेष्ट विगा. राजाच्या केवळ आज्ञेमुळं जे राजा आहे नायक आहे कोणीतरी त्याने आज्ञा दिली एवढ्यामुळं एका गोष्टीमुळं चरित्रकर निभावून नेलं जात त्याचा अंपा होऊन जात. तसंच चेतनेमुळं इंद्रिय ब्राह्मण वगैरे गोष्टी करायला प्रवृत्त होतात. चंद्रातेही पूर्णपणे सिंधू भरती चंद्रामुळे जसा समुद्राला भरती होती हा खेळ चंद्रामुळं घडतो. चंद्राच्या संविधानामुळे घडतो केवळ. भ्रामकाचे संविधान लोभ करी सचेतन ही गोष्ट देखील तशी. सूर्य संघ जन श्रेष्ठ निगा ही मी गोष्ट कशी. आजा मुख मेळेविण तिली असे पोषण करी निरीक्षण पूर्वी देवी कातवी तिलांचं पोषण जसं केवळ दृष्टीच्या द्वारा करतो. पाठा या तरी आत्मसंगती ये शरीर सजीव आत्वाचा तरी उपयोग जडा. आत्मसंगतीमुळं आत्म्याच्या संगतीमुळं जगाच्या ठिकाणी देखील सजीवत्व प्राप्त होतं. वस्तुतः ते जड पण सजीवत्व प्राप्त होत. मग तिने ते चेतना हे कैतरी अर्जुना त्यावेळेला ही गोष्ट जेव्हा लक्षात येते चेतना ही गोष्ट इंद्रियांच्या द्वारा मनाच्या द्वारा बुद्धीच्या द्वारा क्लेशांच्या द्वारा आनंदाच्या द्वारा मग तिने ते चेतना ही कैतरी अर्जुना या सगळ्या गोष्टींना मूळ विकार जर कोणता असेल तर चेतना हा मूळ विकार याला कारण आहे. आता धृती विवंचना भेटवाई. आता धृती म्हणजे काय तर ते तुमच्या वेळेला हरिओम
ओम सत्यं सदा सर्वं ज्ञानं देहि.